जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि। रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साजनी, सुख झाले वो साजनी, साजनी त्वा विठ्ठल बरवा, त्वा विठ्ठल बरवा। विठ्ठल बरवा, त्वा विठ्ठल बरवा। म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, आवडी त्वा विठ्ठल बरवा, त्वा विठ्ठल बरवा। त्वा विठ्ठल बरवा, त्वा विठ्ठल बरवा। रखुमा देवी वर, देवी वर त्वा विठ्ठल बरवा, त्वा विठ्ठल बरवा। तोहा माधव हरे, जय जय राम कृष्ण हरे, राम कृष्ण हरे, जय जय राम। ठाकलो से द्वारी उभा याचक भिकारी, उभा याचक भिकारी, उभा याचक भिकारी।
ठाकलो से द्वारी
भिका काही देवा,
भिका काही
देवा, भिका काही देवा,
भिका काही
भातुके पाठवा प्रेम भातुके पाठवा प्रेम भातुके पाठवा याचकांचा भार घेऊन येरधार घेऊन येरधार घेऊन येरधार भातुके पाठवा प्रेम भातुके पाठवा प्रेम भातुके पाठवा तुका म्हणे दान सेवा घेतल्या वाचून सेवा घेतल्या वाचून सेवा घेतल्या वाचून मज भिक काही देवा भातुके पाठवा प्रेम भातुके पाठवा प्रेम भातुके पाठवा रो बार कुमाई जय जय रो बार कुमाई जय जय रो बार कुमाई ठाकलोशी द्वारी ठाकलोशी द्वारी ठाकलोशी द्वारी ठाकलोशी द्वारी उभाया चकारी उभाया मज भिक काही देवा मज भिक काही देवा उभयाच भिकारी उभयाच भिकारी मज भिक काही देवा भिक काही देवा प्रेम भातुके पाठवा ठाकलो से द्वारी, ठाकलो से द्वारी उभा याचक भिकारी, मज भिक काही देवा प्रेम भातुके पाठवा, याचकांचा भार घेऊ नये इरधार, मज भिक काही देवा प्रेम भातुके पाठवा, तुका म्हणे दान, तुका म्हणे दान सेवा घेतल्या वाचून, मज भिक काही देवा प्रेम भातुके पाठवा। विठ्ठला ठाकलोचे द्वारी उभा याचक भिकारी, मज भिक काही देवा प्रेम भातुके पाठवा, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संततिया, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या तंच कृपादानी कधीचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांच्या अधिकरण, ते चिवंदू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारुण्याता। प्रस्तुत प्रसंगी सेवेसाठी निवडलेला भंग जगद्गुरु जगद्वंदने देवमान्य संत तुकाराम महाराज यांचा हा चार चरणाचा उत्कृष्ट असा अभंग असून मागणीपर प्रकरणातील असा आहे। विठ्ठला विठ्ठला हो, या अभंगामध्ये तुकाराम महाराज भगवंताच्या समोर उभे राहून एक मागणी मागतात। कशाची मागणी मागतात की नेमकं परमार्थाला लागणारं भांडवल, व्यापार असो शेती असो परमार्थ असो भांडवलाची गरज आहे। शेतीसाठी पैसा पाहिजे, व्यापारासाठी पैसा पाहिजे। ज्ञानेश्वर महाराज आपल्या श्रीगुरूंना बोलत असताना म्हणतात, महाराज मला आता ग्रंथ लिहिता आहे, याच्यासाठी मला आपलं भांडवल पाहिजे, ते भांडवल कोणतं, आपली कृपा हवी आहे। आता कृपा भांडवल सोडी, परी भरी मती माझी पोतडी, करे ज्ञानपद्य जोडी थोरा माते, हे महाराज तुमची कृपा हवी आहे, हे मला भांडवल पाहिजे। म्हणून सज्जना हो, परमार्थामध्ये देवप्राप्तीसाठी किंवा परमार्थ करण्यासाठी भांडवल पाहिजे। भांडवल तरी गाठी विश्वास। आणि तुकाराम महाराज देवाच्या समोर उभा राहून सांगतात, हे भगवान, हे प्रभू, हे देवा, माझ्याकडे सगळं काही आहे पण परमार्थाला लागणारं नेमकं भांडवल नाही। गातो नाचतो ते दाखवितो जाणा, प्रेम नारायणा नाही अंगी, माझ्याकडे फक्त प्रेम नाही। ऐकणारे सद्भक्त म्हणतील, तुकाराम महाराज हे देवाला गारानं सांगतात, मग त्यापेक्षा प्रेमानं परमार्थ करणं हे आपलं काम आहे, देवालाच का सांगायचंय। त्याचं कारण असं आहे, प्रेम देवाचे देणे देहभाव, प्रेम दान देणारा भगवान आहे, म्हणण्यापेक्षा प्रेम दान देण्यासाठीच आलेला आहे। पुंडलिकाचा भाव अर्थ,
पुंडलिकाचा भाव
गोकुळहून दादा येता,
गोकुळहून
निज प्रेम भक्ति भक्ता,
निज प्रेम भक्ति भक्ता,
घ्या घ्या ता म्हणतसे करा विठ्ठल स्मरण, करा विठ्ठल स्मरण, देण्यासाठीच भगवान आलेला आहे। पुंडलिकाच्या भावार्थ गोकुळहून झाला येता, निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्याता म्हणत असे। भगवान प्रेमदान देणारा देव आहे। सज्जना हो, काही गोष्टी अशा आहेत स्वसामर्थ्यानं तयार करता येतील, पण काही गोष्टी देवालाच मागाव्या लागतात। नामदेव महाराजांचा एक उत्कृष्ट अभंग आहे। नामदेव महाराज सांगतात, चंद्र सूर्याचे ते बिंब लिहिता ते सांग, पण प्रकाशाच्या अंग अनिता नाही। एवढे उत्कृष्ट चित्रकार आहेत जगामध्ये, एवढे कलाकार आहेत, हुबेहूब उगवता सूर्य आणि उगवता चंद्र काढतात। अहो चंद्र सूर्य काढता येईल, पण प्रकाश मात्र स्वसामर्थ्यानं काढता येणार नाही। प्रकाश देणारा भगवान आहे, नाहीतर इतके माणसं कलाकार आहेत पण प्रकाश काढता येईल का? मी उदाहरण सांगत असतो, एवढे माणसं चित्रकार आहेत, एका माणसानं पूर्ण जगाचं चित्र रंगवलं पण स्वतःची मूर्ती तयार केली नाही। तुम्हाला सगळ्याचे चित्र काढले, पण आपणही आपलं चित्र काढावं म्हणून त्यानं 100 मूर्ती स्वतःच्या बनवल्या। योग असा, 2-4 दिवसांनी तू मरणार हे त्याला कळालं।
मग ती जी 100 मूर्ती तयार केलेल्या आहेत त्या 100 मूर्तीमध्ये हात जाऊन बसला. आता किती कलाकार माणूस आहे, ज्या वेळेला यमाचे दूत नेण्यासाठी आले त्यावेळेला त्याला 101 माणसं सगळे सारखे दिसू लागलेले. यमाच्या दूतालाही चौकशी कांती काही कळालं नाही की नेमकं आपलं गिराईक कोण आहे. परत गेले आणि यमराजाला सांगितलं, यमराज 101 माणसं सारखे आहेत, त्यातला नेमका आपला कोण माणूस आहे आम्हाला कळायला तयार नाही. म्हणून स्वतः यमराज ज्या वेळेला आले तरी यमानं पाहून सुद्धा यमाला सुद्धा जमलं नाही, कळालं नाही किती उत्कृष्ट चित्रकार आहेत 101 माणसं सारखे. नाविलाज म्हणून परत निघाले, आमचे महर्षी नारदाची भेट झाली. सांगितलं नारदा, नारदाने सांगितलं यमराज कुणीकडं सांगितलं असं गिराईक आहे आणि ते काही आम्हाला मिळायला तयार नाही, सारखी माणसं आहेत. नारदाने सांगितलं आपलं काम. लगे परत आल्यानंतर सांगितलं, वा काय ब्रह्मदेव आहे आणि ब्रह्मदेवाने एवढी उत्कृष्ट चित्र 101 काढले हे जे उठलं त्यांना सांगितलं, कोण आहे रे तू, मी चित्र काढलेले आहेत मला ब्रह्मदेवाचं नाव सांगतो. सांगितलं हे तुमचं गिराईक आहे. विठाला विठाला विठाला. ओ कारण एवढे उत्कृष्ट जरी चित्रकार असतील तर पण प्रकाश मात्र काढता येणार नाही, प्रकाश देणारा भगवान आहे. म्हणून नामदेव महाराज सांगतात अशा काही जगामध्ये गोष्टी आहेत सो सामर्थ्यानं तयार करता येतील. संन्याशाचे सोंगाने ताते सांग वैराग्याच्या अंगाने ताने. संन्याशाचं सोंग आणता येईल पण वैराग्य आणता येणार नाही. म्हणून शेवट सांगतात नामा म्हणे कीर्तन करिता ते सांग प्रेमाचे त्या अंगानिता नाही. प्रेम मात्र सो सामर्थ्यानं तयार करता येत नाही. सज्जना हो प्रेमदान देणारा भगवान आहे. विठाल 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 विठाल. हो म्हणून तुको बराय देवाकडे गारणं सांगत असताना सांगतात हे देवा हे भगवान जगामध्ये अशा काही गोष्टी आहेत की त्या स्वसामर्थ्यानं तयार करता येतील पण काही गोष्टी देवालाच मागाव्या लागतात. म्हणून नामा म्हणे कीर्तन करिता ते सांग प्रेमाचे त्यांग आणि त्यांना स्वसामर्थ्यानं चटकदार कीर्तन करता येईल. अगदी समाजाचं मनोरंजन गोष्टी सांगून करता येईल नाही, अगदी अस्खलित वेदांत सांगता येईल पण प्रेम मात्र स्वसामर्थ्यानं तयार करता येत नाही. प्रेमदान देणारा भगवान आहे तुकाराम महाराज सांगतात ती देवा शी मला कल्पना असल्यामुळे ती याचना करण्यासाठी मी उभा आहे पण कुठं आहे उभा करण्यासाठी मी तुमच्या दारामध्ये उभा. ठाकलोचे द्वारी उभा याचक भिकारी. आता इथं तुकाराम महाराज याचक भिकारी म्हणतात. आता याचक म्हणजे भिकारी, भिकारी म्हणजे भिकारी. आता एका वाक्यामध्ये दोन शब्द एका अर्थाचे वापरल्यानंतर त्याला शास्त्रामध्ये द्विरुक्ती नावाचा दोष येतो. मग तुकाराम महाराजांनी कल्पना नव्हती का याचक भिकारी म्हणजे कोणता भिकारी, याचा विचार भावार्थानंतर आपण पाहू. महाराज म्हणतात पण मी याचक भिकारी आहे आणि दारात उभा आहे आणि भिकाऱ्यांना भीक मागत असताना कुठं उभं राहावं लागतं ही मला कल्पना आहे. आम्ही वास्तविक माता मागतच नाहीत. मागण्याचा प्रसंगच जर आला मागणे तरी तुझं मागो जीवभाव तुझं सांगो लागो तरी लागो पाया तुमच्या दातारा तुझे पाये माझा भाव नसता. हे देवा आमचा वडिलांचा बाणा माहिती काही मागणी ह्या माणुतीत वडिलाची रीत जाणत असो. आम्ही काही न मागणारे आम्ही फक्त तुम्हाला मागतो आणि बरं नेमकं मागितलं काय काय दुसरं काहीच नाही. महाराज म्हणतात मागता भिकारी झालो तुझी द्वारी देई मज हरे कृपादान. फक्त परमार्थाला लागणारं भांडवल आणि ती याचना करण्यासाठी मी तुमच्या दारामध्ये उभा आहे. कशाची याचना करतात काय मागतात हे महाराज आपल्याला दुसऱ्या चरणात सांगतात.
मला विकताई देवा.
विठाला 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 मौज भिक काही देवा प्रेम भातुके पाठवा। तुकाराम महाराज या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये भगवंताच्या समोर उभा राहून प्रेमाची याचना करतात। देवा परमार्थामध्ये खरी गरज आहे प्रेमाची। परमार्थी क्रिया कुठली असू द्या, प्रेमे विन श्रुती स्मृती ज्ञान, प्रेमे विन ध्यान पूजन, प्रेमे विन भजन कीर्तन व्रथा जाणं रूपणाथा। भागवतामध्ये उत्कृष्ट असं वर्णन आलेलं आहे। परमार्थामध्ये खरी गरज आहे प्रेमाची। आणि प्रेमच नसेल तर आपण केवढाही जरी परमार्थ केला तरी तो फलद्रूप होत नाही। महाराज म्हणतात, तुकाम आणि अवघे फिके भावावीन मीठ नाही अन्न ते नाही, किंवा प्रेमाविण नाही समाधान। प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम विण नाही समाधान। परमार्थामध्ये खरी गरज आहे प्रेमाची। प्रेम जर नसल तर काही उपयोग नाही। परमार्थ करत असताना भगवान आंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाचे। भगवान स्वतः सांगतात, जो जैसा मज कारणे मी तैसाचे त्या कारणे, जयाचे ते जैसा भाव आणि तया जवळी तैसा देव, जसा भाव तसा देव आहे। आता मी उदाहरण सांगत असतोय, जसं समजा एक माणूस एसटीनं प्रवास करत असताना एसटी स्टँडवर गाडी थांबलेली आहे, तेवढ्यामध्ये एक माणूस एक मुलगा पेपर विकत घेऊन गेलेला आहे विकण्यासाठी। त्यावेळेला सांगितलं, हे पोरा पेपर दे। त्यावेळेला किंमत होती 70 पैसे लोकमतची। त्यांना सांगितलं, साहेब अगोदर पैसे द्या। या साहेबांना 50 पैसे खोटे दिले आणि 20 पैसे चांगले दिले। यानं पैसे खिशात टाकले आणि पेपर दिला। गाडीदारा थोडी 2 किलोमीटर पुढे गेल्यानंतर यांना हसायला सुरुवात केली। सांगितलं, मी म्हणलं काय झालं साहेब हसायला? म्हणले, महाराज आम्ही पेपरवाल्याला खूप हसवलं। म्हणले का? म्हणले 50 पैसे खोटे दिले आणि 20 पैसे चांगले दिले। जरा पुढं पुन्हा 2 किलोमीटर गाडी गेलेली आहे आणि तेवढ्यात पुन्हा जास्तच हसायले। मी म्हणलं, तुम्हाला काय झालं हसायला? म्हणले, महाराज त्यांना कालच्या तारखेचा पेपर दिला। विठाला 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 विठाला। हो नाही, मला सांगा, पैसे खोटे तर माल खोटा, माता तशी भक्ती खोटी तर देव खरं बघेल का? महाराज म्हणतात, लटिका तुका लटिक्या भावेन, लटिके बोले लटिक्या सेवे। अरे गंडळ मंडळ नमस्कार तर टंगळ मंगळ आशीर्वाद, तेही काय आपल्याकडे नीट पाहणार नाही। लटका भाव तर लटका देव। महाराज निळोबाऱ्यांचं प्रमाण आहे, लटिकाची लटिकेची संत लटिकाची देव, लटिकेची पाप पुण्य सर्व। उदाहरण सांगायला मी सांगितलं ना प्रमाणागणित दृष्टांत, तुमचं आमचं लटकं तर देवाचं लटकं। उदाहरण, एका गावामध्ये एक माणूस आहे वर जाग्या। वर जाग्याचा अर्थ कळतो ना, वरवर जगणारा। कोणाच्याही घरी जायचं, जेवायला माणसं बसलेले बघितले, सांगितलं, काय चाललंय गुरुजी? काय नाही, या ना जेवायला। आलो ना की लगेच बसायचे। हो नाही होई म्हणतच नसं। किती दिवस? अहो 6 महिने सारखा नियम चालू। दोघंच नवरा बायको होते, उत्कृष्ट भाजी 2-3 भाज्या असायच्या। आणि पत्नीने सांगितलं, हे काय हो रोजच उठलं की दारात येतो जेवायच्या वेळेला, आणि काय चाललं गुरुजी? यानं जेवायला, उद्यापासून असं चालणार नाही। म्हणले, बरं जेव म्हणल्यावर लगेच बसतो काय, नको म्हणावं का त्याला? आता काय करायला पाहिजे? एके दिवशी म्हणले, एक असं करायची युक्ती आहे, पुरणपोळीचा बेत कर। आम्ही जेवायला बसल्यानंतर मी नेमकं तुला सांगणार की भाजीमध्ये मीठ नाही, आणि तू फक्त एवढंच म्हण आठवण नाही, मी तुला मारण्यासाठी धावलो का? तू मागच्या खोलीमध्ये जायचं, मी लटकत गादीवर कणगीवर हाणीन आणि तो मोठ्या मोठ्याने ओरडायचं, तो लटकत रडायचं, मग हा आपले भांडणं बघून निघून जाणार, परत येणार नाही। युक्ती चांगली। म्हणले, दुसऱ्या दिवशी जेवायला सुरुवात करणार, तितक्यात हे गिराईक दारात आलेले, काय चाललंय गुरुजी? म्हणले, काय नाही, या ना जेवायला। म्हणलं, आलो ना की लागलीच लगेच जेवायला बसले। सुरुवात करायची, मिष्टान्नाचं बेत आहे त्या दिवशी, पाणी फिरून सुरुवात करायचं। घ्या म्हणतो, भाजी जरा आळणी वाटते ग। ती म्हणते, अहो मीठ टाकायची आठवणच नाही। तुला आठवणच कशी नाही? म्हणून जी मारण्यासाठी धावला ती मागच्या खोलीमध्ये गेली, यानं ती लोखंडी फुकणी नळी घेतली आणि गादीवर हाणायची, गादीवर मोठ्यानं मारायची आणि हिनं मोठ्यानं रडायचं। हा बसल्या बसल्या म्हणला, छानडाळणी आजच कशी माझ्या मुळावर आली। म्हणला, दर दिवस काही नाही ना, आजच नेमकं कसं मीठ टाकायची आठवण नाही, एवढा मोठा चांगला बेत। आता लय एवढे भांडणं चालू असताना खावा तर लयच बिन लाजेसारखं दिसेल। म्हणला, आता काय उपयोग नाही। म्हणला, बरं जावा तर। म्हणला, एवढं मोठं मिष्टान्नाचं ताटण उठून जावा तरी कसं? दोन्हीकडून अडचणी तर ना विलाज म्हणून डोकं खाजवीत खाजवीत दरवाज्याच्या बाहेर गेलं आणि असं आडबाजूला उभा राहिलं। याईनं असं मारताना बघितलं, बायकोला म्हणला जमलं का नाही गणित, गेले हे गिराईक पळून. आले दोघंही जेवायला बसले, त्यांना सांगितलं मी तुला लटकच आणलं का नाही. ती म्हणली मी लटकच रेडी का नाही, शेतीतच होता मी लटकच गेलतो का नाही. मी आलो म्हणला मी तरी कुठं खरंच गेलतो. विठाला 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 हो, कारण तुमचं लटकं तर मीच आहे, लटकच आहे. मग तसं भगवान सांगतात तुमची जर लटकी भक्ती असेल ना मी तुमच्याकडे लटकं पाहणार सज्जन आहो. म्हणून परमार्थामध्ये खरी गरज आहे प्रेमाची, शुद्ध भाव पाहिजे. शुद्ध भाव तरी येऊने प्रगती अंतरी, उरोने दितया भिन्न करी आपण समान. म्हणून महाराज म्हणतात हे देवा हे भगवान मी तुमच्या दारामध्ये उभा आहे, भिकारी या नात्याने उभा आहे आणि भीक मागण्यासाठी आलो, पण पाहिजे काय. मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा, फक्त प्रेमदान द्या. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे देवा, तुम्ही म्हणाल तुकाराम महाराज या वारीला खूप गर्दी आता, जास्त लोक जमलेले आहेत, मला काही गडबडीत ताण देऊ नका, पुढच्या वारीला तुम्ही या. पुढच्या वारीला पंढरपूरला आल्यानंतर तुमचं काम नक्की करेल. पण सांगितलं देवा ही सात्विक दानाची पद्धत नाही. 17 अध्यायामध्ये तुम्ही वर्णन केलेले ना सात्विक राजस आणि तामस दान, दानाचे प्रकार सांगितले ना. सात्विक दान याला म्हणत नाही. तर जर तुम्ही मला विनमुख माझ्या दारात तुमच्या दारातून लावलं, विनमुख गेली अतिथी घेऊन जाय सकळ सुकृताती, अहो पुण्य खाल्लास होतं पुण्य, दात्या आणि मागत्याची धर्मनीती तो बोलती आयशी. दोघालाही विनमुखता ही बाधक आहे, दा वाढणाऱ्यालाही आणि घेणाऱ्यालाही. म्हणून माझा भार तुझे माथा, माझं ओझं तुमच्या डोक्यावर घेऊ नका. माघारी तुम्हाला सुद्धा सगळ्यांना पाया पडून सांगतो ऐकणाऱ्या सद भक्तांना, काय द्यायचं 5-10 पैसे लगेच द्यायचे, पण चक्रा मारायला लावायच्या नाही. आणि नाही देणं होत तर देऊच नका, द्याच खरं, पण देणं होत नसेल तर देऊ नका दान. पण निदान वाईट तरी बोलू नका. काही माणसं दान तर देतच नाहीत, चांगला दिसतोस, नोकरी धरावा, काम करावा, कुठं जावा, उगं बोंबलेत फिरावा, देऊ नको, पण चौकशी तरी कशाला लावल्या. दारात बघा आता हा परिसर सगळा पुणे आळंदी परिसर आहे, दारात एखादा वारकरी गेला मधोकरी, त्याला म्हणतात पुढच्या घरी जा, पुढं देत नाही तर असं उलट बोलत आहेत. वारकरी पताका घेऊन जाऊन दे हरिठल म्हणतो, तोंडात दिलं कसं वाटल, द्यायचं तर नाहीत पण उलट बोलायचं. एखादी बाई पर्यटक घेऊन जर गेली जोग वा म्हणतो, आजच्या दिवस तिकडेच भाग वा. मला सांगा असा उपयोग आहे का. अरे बाबा दान द्याच, पण विनमुख लावायचे नाही. आणि देवाने सांगितलं, देवाला सांगितलं देवा तुम्ही जर अशा चक्रा मारायला लावताल ताजाबाद चालणार नाही, हे माझं ओझं तुमच्याकडे राहील. आणि असं करूच नाही. महाराज नीती तुकाराम महाराज तिसऱ्या चरणात देवाला शिकवतात. चरणामध्ये तुकाराम महाराज सांगतात देवा याचकांचा भार घेऊ नये येरधार. दारामध्ये याचक भिकारी आल्यानंतर त्याला चक्रा मारायला लावू नये आणि त्याचं ओझं आपल्या डोक्यावर घेऊ नये. कारण हे जर तुम्ही केलं माझा भार तुझी माथा, माझं ओझं तुमच्या डोक्यावर राहणार आहे. म्हणून हे लक्षात ठेवा मी प्रेमाची याचना करण्यासाठी तुमच्या दारामध्ये उभा आहे आणि याच वारीला माझं काम केलं पाहिजे, कारण मी घेतल्याशिवाय जाणार नाही. बरं दुसरी गोष्ट देवाबद्दलही तुकाराम महाराजच बोलत सांगितलं देवा तुम्ही म्हणताल का हो तुकाराम महाराज तुम्ही तर माझं काहीच काम केलं नाही आणि तुम्हाला दान द्यायचं कसं. सांगितलं देवा याला राजस दान म्हणतात, पण काम न करून घेता जे दिलं जातं त्याला सात्विक दान म्हणतात. अहो तुम्ही काम करून घेतल्यानंतर द्यायचं म्हणजे हे कामाचा मोबदला आहे, ही तुमची आमची दान करण्याची पद्धत आहे बरं का. सिंहस्थ पर्वणी आल्यावर बघा, अहो पहिली गोष्ट तर दान करण्याचीच इच्छा कोणाला होत नाही आणि झालीच तर ही राजस दान, नाही तर दान करावं असं वाटतं का तुम्हाला. अहो कुठं तीर्थाच्या ठिकाणी जाऊ द्या बरं. मी म्हणतो एक कंजूस माणूस एका माणसानं पंढरपूरला नेला आणि तिथं सांगितलं तुम्ही नवीन आलात, अधिक महिना आहे आणि चंद्रभागेला स्नान करताना दान करावं लागतं. म्हणला मुळीच दान करणार नाही. म्हणले अहो काहीतरी संकल्प सोडावत लागतो. म्हणला कधीच नाही, याच्यामुळेच मी पंढरपूरला येत नव्हतो. म्हणला तुम्ही बळच आणलं, नीत पुन्हा दान करायचं संकल्प सोडायचा. म्हणले काही का होत नाही संकल्प सोडा. म्हणला असं आहे ना, आमच्या मनावर चालेल. म्हणले हो. त्यानं गोंजळीमध्ये पाणी घेतलं. म्हणला मी एकच संकल्प सोडतो, आतापासून कधीच पंढरपूरला यायचा नाही. दिलं पाणी सोडून लोकाला वाटलं हे काहीतरी दानच करतं काय की. अहो दान करण्याची इच्छाच नाही कुणाला. मी म्हणतो ना किती उदाहरणं सांगायचे, मरेपर्यंत फक्त पैसा 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 पैसा, रात्रंदिवस प्रयत्न करतात फक्त केवळ पैशासाठी, स्वतः मजा उडवण्यासाठी. वेचोन्या धन सेवी मध्यपान नाही दिला नाथितीशी, वेचोन्या धन नाशिवेशा घरी, आथिती आली या दारी म्हणे नाही. पण लक्षात ठेवा माय बापा हो, द्रव्यास्ता धर्म न करे नागवाला राजद्वारी, माय त्या तिव्याले जेव्हा रानसटवी नव्हती तेव्हा. महाराज म्हणते पैसे जवळ असूनही जर धार्मिक कार्यात खर्च झाला नाही समजायचंही ब्रह्मदेवाच्या गैरहाजरीतली जाते. विठाला विठाला हो. आणि तसे लोक आहेत ना, तो मरायला लागले तरी पैसा पैसा सुट संसार सुटत नाही. मी आमच्याकडं आमचे भक्त आहेत एक शेठजी हो, त्यांची मुलं पारमार्थिक आहेत पण म्हातारा फक्त पैसे पैसे पैसे. पोराने सांगितलं बाबा हे बस करा प्रपंच, आमचं प्रारब्ध ना आम्ही. आता आपण जसं म्हणतो ना बाबा तुम्ही उगा आता हरी हरी करीत बसा, पण म्हाताऱ्याला तसं जमत नाही. पैशाशिवाय दुसऱ्या गप्पाच नाही. पोरं त्यांना म्हणले बाबाजी आप नारायण नारायण क्यू, म्हणजे नारायण नारायण म्हणा. असं म्हणल्यानंतर म्हातारा म्हणतो नारायण तेलेकडे तू आपले 500 रुपये. म्हणले नारायण तेलेकडे तर आपले 500 रुपये ना. पोरं म्हणले ओ नाही देव देव. म्हातारा म्हणतो देव नाही तो मत देव, पण तगादा करते राहू. विठाला 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 हो. देव ना देव पण मागत राजा एवढंच चांगलंय. कशा करायचं सांगायला, अहो मरायला लागले तरी ती मग काय उपयोग आहे. मग महाराज म्हणते ती तुमची आमची दान करण्याची पद्धत आहे बरं का. कोणती की काही दानच करायचं नाही, जर करायचंच असेल तर राजच दान. सिंहस्थ पर्वणी आहे. बायकोनं मालकाला सांगितलं धोतर जोडान छत्री घेऊन या. म्हणले का? म्हणले ब्राह्मणाला दान द्यायचं आहे. म्हणले कोण्या ब्राह्मणाला? म्हणले कुठल्याही ब्राह्मणाला दान द्यायचं म्हणजे दान. वेडीस म्हणले कुठल्याही ब्राह्मणाला देऊन उपयोग नाही, तो आचार्य ना आचार्य, स्वयंपाक करणारा ब्राह्मण त्याला देऊन टाक. म्हणले त्याला कशाबद्दल? म्हणले पोरीच्या लग्नामध्ये दिवसभर राबून घेऊ. म्हणले दुसरं काय? आता हे दान आहे का रोजगार आहे? मग याला कामाचा मोबदला म्हणतात. महाराज म्हणते देवा ही दान करण्याची पद्धत नाही. दान त्यालाच म्हणतात की जे काम करून न घेता जे दिलं जातं ते सात्विक दानाचं लक्षण आहे, त्याला सात्विक दान म्हणतात. हे महाराज आपल्याला चौथ्या चरणात पटवून देतात. का म्हणे दान सेवा घेतल्या वाचून. हे देवा हे भगवान त्याला दान म्हणतात, सेवा करून न घेता जे दिलं जातं आणि ते दान ते सात्विक दान. आणि ते दान घेण्यासाठी मी तुमच्या दारामध्ये उभा आहे. आणि ते भिकारी आणा त्यानं ठाकोलोशी द्वारे उभा याचक भिकारी. मज भिक काही देवा प्रेम भातुके पाठवा. विठोबा रखो माजी यथामती यथावकाश. धावत्या वेगात संकल्पित वेळेच्या आत अभंगाचा भावार्थ संपवलेला आहे. या अभंगामध्ये तुकाराम महाराज देवाच्या समोर उभा राहून प्रेमाची याचना करतात. मी सांगितलं ना परमार्थातलं हे मुख्य भांडवल आहे. प्रेमाशिवाय परमार्थ करता येत नाही. आणि दारामध्ये उभा राहून महाराज म्हणतात मी भिकारी आहे. पण कोणता? याचक भिकारी. मी शंका व्यक्त केली होती ना, याचं समाधान. याचक म्हणजे कोणता भिकारी? आता तसा भिकाऱ्याचा जर विचार केला तर बरेच भिकारी आहेत. माझ्या मते 6 भिकारी आहेत. सत्ताधीश भिकारी, श्रीमंत भिकारी, ज्ञानी भिकारी, दुर्बळ भिकारी, हक्काचे भिकारी, साजूक भिकारी. तुम्ही म्हणाल भिकारी 6? अहो 6 भिकारी आहेतच. सत्ताधीश भिकारी आहेत. सत्ताधीश भिकारी कोण आहे? हा भगवान परमात्मा सगळ्या ब्रह्मांडाचा चालक असणारा. बळीच्या दारामध्ये 3 पाय जागा मागितली भिकारी. विठाला विठाला हो. आशा उपजली अनंताशी नेच वामनत्वाले त्यासी. असे दिन केले देवासी कथा काय शी तराची. काय कमी आहे? ऋषीपत्नीला भोजन मागितलं काय कमी आहे देवानं? अहो कारण एवढ सत्ताधीश भगवान परमात्मा भीक मागतोय. भिकारी आहे पण सत्ताधीश भिकारी. दुसरा राजा रावण. काय कमी होतं राजा रावणाचं वर्णन आलेलं आहे बरं का अभंगाचं. लोखंडाचे पितळाचे तांब्याचे कास्याचे चिरेबंदी इटाचे घर याची गणतीच नाहीत. महाराज म्हणतात शुद्ध कांचनाची सप्तकोटी, ज्या लंकेमध्ये 7 कोटी घर सोन्याचे होते. आता घर सोन्याचे म्हणले शिके काही शिंदाडाचे आडकी लिहिली असतील का घरामध्ये? अहो सगळं सोनच ना. मग ज्याच्याकडे एवढं मोठं सोनं आहे, किती सोनं आहे, विठाला विठाला हो आगणित अशा प्रकारचं. मग एवढं सोनं असताना, एवढा श्रीमंत राजा असताना गोसाव्याचं रूप घेतलं आणि सीतेच्या दारामध्ये जोडी घेऊन भीक मागितलं. भिकारी, पण कोणता भिकारी आहे? श्रीमंत भिकारी. हा दुसरा ज्ञानी भिकारी. विश्वामित्रासारखा ज्ञानी महात्मा असताना राजा हरिश्चंद्राला स्वप्नामध्ये राज्य मागितलं, भिकारी विठाला विठाला. तसे काही दुर्बळ भिकारी आहेत एसटी स्टँडवर फिरणारे आंधळ्याला पैसा म्हणून. ही आंधळ्याला पैसा सुद्धा म्हणत नाहीत. आता पैसा परवड राहिलाच नाही, आंधळ्याला रुपया. आणि त्याला जर 8 आणे दिले का ते असं चाचपण बघत आणि ते म्हणतं काय राव परवडत बी नाही. हा आता जिथं भिकाऱ्याला भीक परवडत नाही, मग आपल्याला बाकीचे व्यवसाय कसे परवडायचे? महाराज म्हणतात शे भिकारी आहेत, दुर्बळ भिकारी आहे, काही हक्काचे भिकारी आहेत. आमचे महाराज म्हणतात हो ये ना भिकारी पंढरीचा वार. पण याचक भिकारी या शब्दाचा अर्थ गरीब, म्हणजे याचना करणारा. महाराज म्हणतात हे बाकीचे भिकारी आहेत, त्यांना जरी मागितलं नसतं तरी चाललं असतं, तुम्ही नाही दिलं तरी चालेल, कारण श्रीमंत भिकारी आहे, त्याला नाही वाढलं काहीतरी काही त्याच्या उपाशी राहणार का तो? महाराज म्हणतात बाकीच्या सारखा नाही, याचक म्हणजे मी याचना करणारा गरीब भिकारी आहे आणि ते घेतल्याशिवाय मी जाणार नाही. म्हणून असा मी तुमच्या दारामध्ये, आणि नेमकं मागितलं तरी काय दुसरं? अहो वास्तविक पाहता बराचसा कथा भाग आहे, तो पाहून घ्या. भगवंताकडे काय कमी होतं? षडगुण ऐश्वर्य भगवान परमात्मा. आणि अनेक भक्ताला अनेक कामं केलेली आहेत, मग तुकाराम महाराजाला काय दिलं नसतं? आता फुकटचं प्रेम मागून तरी काय केलं? पुष्कळचा कथा भागात जाऊन द्या. महाराज म्हणतात देवा मला बाकी कशाची गरज नाही, कारण ही जर गरज असती तर शिवाजी महाराजांचा नजराणा माघारी पाठवला नसता. मग मी त्याच्यासाठी तुमच्या दारामध्ये उभा नाही. याच काही भिकारी आहे, पण कशासाठी? मज भिक काही देवा प्रेम भातुके पाठवा ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली तुकाराम.
तुका म्हणे दान તુકે પાટવા પાટવા પાટવા
વિઠ્ઠલ જય જય વિઠ્ઠલ જય વિઠ્ઠલ જય જય વિઠ્ઠલ બોલી લે લે કુરે વેડી વાકુડી ઉતરે કરા ક્ષમા આજ નાહી વિચારેલા અધિકાર મ્યા પુલા તુકા મણ દાને સ્વરા રાખા પાયા પૈકી કરા દાન દેવ તુકારામ દાન દેવ તુકારામ 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 તુકારામ.